नमस्कार मंडळी, तेजोमय भारत या चॅनलवर मी मित्रा देसाई आपलं स्वागत करते. सुश्रुत आणि त्याची संहिता या मालिकेतला हा चौथा भाग. पहिल्या तीन भागात आपण पाहिलं की कसं कावसजी नावाच्या एका मराठी माणसावर पुण्यात एका कुंभारांनी नासिका साधना कृत्रिमरित्या नाक बदलायची शस्त्रक्रिया केली होती आणि या शस्त्रक्रियांचा जनक मानलं गेलं आहे सुश्रुताला. तर या शस्त्रक्रियेने जागं झालेलं आपलं कुतूहल घेऊन आपण सुश्रुताला शोधायला बाहेर पडलो आहे. आत्तापर्यंत आपल्याला त्याच्या पाऊलखुणा दिसत आहेत, पण साक्षात सुश्रुत अजून कुठे भेटलेला नाही आहे. सुदैवाने सुश्रुत संहिता अजूनही आपल्याला उपलब्ध आहे. तर या भागात आपण थोडीशी त्या संहितेशी ओळख करून घेऊ आणि तिलाच विचारू, तिला काही माहिती आहे का. आता जर तुम्ही इंटरनेटवर शोधून पाहिलं तर आयुर्वेद किंवा सुश्रुत संहिता ह्या विषयांवर इतकं प्रचंड लिखाण झालेलं आहे, अगदी ॲकॅडमिक पब्लिकेशन्स किंवा मेडिकल जर्नल्सपासून ते वर्तमानपत्रातल्या लेखांपर्यंत, पण उपलब्ध असलेल्या या सगळ्या माहितीमध्ये सगळ्यात परिपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि विश्वासार्ह जे काही लिखाण आहे ते केलं आहे कविराज कुंजलाल भिषगरत्न यांनी. An English Translation of Sushrut Samhita या नावाने 1907 ते 1916 दरम्यान त्यांनी तीन खंड प्रकाशित केलेत. पहिल्या खंडात सूत्रस्थान, तर दुसऱ्या खंडात निदानस्थान, शरीरस्थान, चिकित्सा स्थान आणि कल्पस्थान, आणि शेवटच्या खंडात आहे उत्तरतंत्र. तर आज आपल्यासमोर जी सुश्रुत संहिता उपलब्ध आहे ती नागार्जुन नावाच्या एका बुद्धिस्ट तत्ववेत्त्यांनी एकत्र केली आहे, हे तर आपल्याला नक्की माहिती आहे. आता कविराज भिषगरत्नांनी काय केलं, तर त्यांनी उपलब्ध असलेल्या सर्व जुन्या हस्तलिखितांचा अभ्यास केला. जिथे जिथे म्हणून सुश्रुत ह्या नावाचा उल्लेख आला आहे ती सगळी हस्तलिखितं त्यांनी अभ्यासली. अहो, त्याच्यात त्यांना असं सापडलं की महाभारतकालीन सुद्धा एक सुश्रुत होऊन गेला आहे. पण आता हेच बघा ना, पाण्याखालची द्वारका सापडली तरी आपण अजून महाभारत खरं होतं की नाही, आणि रामसेतू सापडला तरी रामायण झालं की नाही, असे बाष्कळ आणि निरर्थक प्रश्न आजही विचारतोय. मग आपले कविराज भिषगरत्न तर 19व्या शतकात इंग्रजांच्या देखरेखीखाली या पुस्तकांचं भाषांतर करत होते. मग युरोपमध्ये प्रसिद्ध झालेली रायनोप्लास्टी ही शस्त्रक्रिया सुश्रुतांनी महाभारत काळाच्या आधीच लिहून ठेवली आहे, असं म्हणणं किती धाडसाचं काम झालं विचार करा बघू. कविराजांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी असा कयास बांधला की सुश्रुत हा गौतम बुद्धांच्या आधी 200 वर्ष होऊन गेला असणार आहे. त्या आधारे सुश्रुताचा काळ जो निश्चित झाला तो 800 असा आला. पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेतच कविराज आपल्याला सांगतात की भारतासारख्या राष्ट्रात जिथे आयुष्यच क्षणभंगूर मानलं गेलेलं आहे, तिथे अनेको राजांनी बजावलेली अद्वितीय कामगिरी असो किंवा संतांचं तत्वज्ञान समाजापुढे मांडताना त्यामागची भूमिका अशी आहे की समाजाला प्रेरणा देणारा एखादा विचार किंवा त्यांना एकत्र बांधून ठेवणारं एखादं सूत्र या गोष्टींच्या माध्यमाने इतकं सोपं करून सांगायचं आहे की ते नेहमीच्या आचरणात आणणं सोपं होईल. पुढे जाऊन कविराज म्हणतात की भारताचा इतिहास, वास्तव, दंतकथा याचं एक अजीबसं संमिश्रण तयार झालं आहे. त्यामुळे बहुतेकदा एखाद्या घटनेची किंवा एखाद्या पात्राची सत्यता पडताळून पाहणं अवघड जातं. त्यामुळे या प्रस्तावनेतच कविराज आपल्याला सांगून टाकतात की सुश्रुत एक व्यक्ती होता का एक कुळ होतं, कोण होता, कुठल्या काळात होता, हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. तर थोडक्यात काय की सुश्रुत संहिता या पुस्तकावरून सुश्रुत कधी होऊन गेला, झाला की नाही, याची आपल्याला विशेष माहिती मिळत नाही. पण आपल्याला समजा एखादं असं पुस्तक किंवा हस्तलिखित सापडलं ज्याच्यात त्याच्या आयुष्याचा उल्लेख येतो, तर मग आपण मान्य करू शकतो की बाबा सुश्रुत नावाचा एक माणूस खरंच होऊन गेला. आणि हा उल्लेख जर एखाद्या शल्यक्रियेच्या हस्तलिखितात मिळाला तर मग आपण नक्कीच म्हणू शकतो की सुश्रुत नावाचा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असलेला एक माणूस होऊन गेला बरं का. कालखंड ठरवणं तर याहीपेक्षा कठीण आहे, कारण आपल्याकडची हस्तलिखितं फारशी जुनी नाही आहेत. आपल्याकडली सगळ्यात जुनी ऋग्वेदाची प्रत आहे 1464 सालची, जी आज पण तुम्हाला पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये पाहायला मिळेल. आपण त्याच्यावरनं ऋग्वेद फक्त 550 वर्ष जुना आहे असं म्हणणं चुकीचं आहे नाही का. पण आपल्या कविराज भिषग्रत्नांनी सगळ्या पुस्तकांचा अभ्यास केला होता, तरीही त्यांना सुश्रुताचा उल्लेख कुठे आढळला नाही. असा एखादा ग्रंथ, एखादं हस्तलिखित होतं का जे कविराजांच्या अभ्यासातून सुटलं असेल? तर याचं उत्तर आहे होय. एक असं हस्तलिखित होतं जे लेह भागात सापडलं होतं. कविराजांनी त्यांचे ग्रंथ प्रकाशित करायच्या आधी सापडलेलं हे हस्तलिखित त्यांच्यापर्यंत वेळेत न पोचल्यामुळं कदाचित अभ्यासायचं राहून गेलं असेल. त्या भागात एका संशयित रशियन गुप्तहेराच्या खुनामुळं आणि त्यातून उद्भवलेल्या अपघातात्मक परिस्थितीमुळं खरं तर ही हस्तलिखितं सापडली होती. अगदी एखादा जेम्स बॉन्डचा सिनेमा असल्यासारखी. नक्की काय झालं होतं आणि कशी सापडली ही हस्तलिखितं हे आपण बघणार आहोत सुश्रुत आणि त्याची संहिता याच्या पुढच्या भागात. तर आजचा भाग कसा वाटला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात.